आकाशवाणी नागपूर वीणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरातून आदरांजली। स्वच्छता आणि सरकारी कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विशेष मोहिमेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम जमा करणार असल्याची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची पाहणी करताना माहिती। आणि बुलढाणा जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू। देशभरात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली जात आहे। यानिमित्त देशासह जगभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। नवी दिल्लीत महात्मा गांधी यांच्या राजघाट या समाधीस्थळी आज सर्वधर्म प्रार्थना झाली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट इथं जाऊन पुष्पांजली अर्पण केली। याशिवाय लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी देखील बापूजींना आदरांजली वाहिली। महात्मा गांधी यांच्या सत्य आणि अहिंसा या आदर्शांनी जगाला एक नवीन मार्ग दाखवला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। तर स्वातंत्र्य आणि समानतेसाठी गांधीजींनी केलेला पाठपुरावा आज देखील दीपस्तंभासारखा आढळ आहे असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे। महात्मा गांधी यांची कालातीत शिकवण आपला मार्ग प्रकाशमय करत आहे। त्यांचा प्रभाव जागतिक असून तो संपूर्ण मानवजातीला एकता आणि करुणेची भावना पुढे नेण्यासाठी प्रेरित करतो। त्यांच्या स्वप्नातला भारत साकारण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहूया असा संदेश पंतप्रधानांनी दिला आहे। माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचीही आज 119वी जयंती आहे। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदी यांनी विजयघाटावर जाऊन लालबहादूर शास्त्री यांना श्रद्धांजली वाहिली। लालबहादूर शास्त्री यांचा साधेपणा, राष्ट्राप्रती समर्पण आणि जय जवान जय किसान ही ऐतिहासिक साध आजही येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणादायी ठरत आहे। भारताच्या प्रगतीसाठीची त्यांची अतूट बांधिलकी आणि आव्हानात्मक काळातलं त्यांचं नेतृत्व अनुकरणीय आहे अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं वास्तव्य राहिलेल्या वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमाला भेट दिली आणि गांधीजींना अभिवादन केलं। महात्मा गांधी जयंतीनिमित्त गोंदिया जिल्ह्यातील भजेपार गावातील 70 पर्यावरण दूत युवकांनी शांतीचा संदेश देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक भजेपार इथून सायकल रॅली काढली। महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नावाचा जयघोष करत सायकल चालवा, प्रदूषण थांबवा, झाडे लावा, झाडे जगवा असं आवाहन युवकांनी नागरिकांना केलं। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून तसंच भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंतीही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी प्रकुलगुरू डॉ प्रसाद वाडेगावकर आणि कुलसचिव डॉ तुषार देशमुख यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुष्पार्पण करून विद्यापीठाच्या वतीनं त्यांना अभिवादन केलं। यवतमाळमध्ये शांती सलोखा सद्भावना रॅली काढण्यात आली। सावित्री ज्योतिराव फुले समाजकार्य महाविद्यालयातून निघालेल्या या रॅलीत सहभागी विद्यार्थ्यांनी मजबूती का नाम महात्मा गांधी अशा घोषणा दिल्या। नागपूर महावितरण आणि महानिर्मितीच्या काटोल रोड इथल्या विद्युत भवन कार्यालयातही या महान विभूतींना अभिवादन करण्यात आलं। स्वच्छता आणि सरकारी कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या एका विशेष मोहिमेचा तिसरा टप्पा आजपासून सुरू होत आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून सुरू केलेल्या या मोहिमेचा कालावधी येत्या 31 तारखेपर्यंत आहे। गेल्या 2 वर्षात अशा प्रकारच्या 2 विशेष मोहिमा आखल्या होत्या। या अंतर्गत सरकारी कार्यालयांमध्ये वापर होत नसलेली सुमारे 90 लाख चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आणि त्या जागेचा उत्पादकतेच्या दृष्टीनं योग्य वापर करण्यात आला अशी माहिती केंद्रीय कार्मिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्रालयानं दिली आहे। याशिवाय भंगार साहित्याच्या विक्रीतून केंद्र सरकारला 370 कोटी रुपये मिळाले तर 4,56,000 तक्रारींचं निवारण करण्यात आलं। या मोहिमेअंतर्गत राज्यात विविध ठिकाणी साफसफाई मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा लवकरच 22 भारतीय भाषांमध्ये घेतल्या जातील अशी घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी काल केली। सर्व भाषिक उमेदवारांना एकसमान संधी मिळावी ही सरकारची इच्छा असल्याचं ते म्हणाले। नवी दिल्लीत आयोजित भारतीय भाषा परिषदेत ते बोलत होते। यावर्षीपासून या परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसह एकूण 13 भाषांमध्ये होतील। जेईई, नीट आणि युजीसीच्या परीक्षाही 12 भारतीय भाषांमधून घेतल्या जातात असं ते म्हणाले। कोरोना प्रतिबंधक एमआरएनए प्रकारच्या लशींसाठीच्या निर्मितीसाठी आवश्यक संशोधन करणाऱ्या जोडीला यंदाचा वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेतल्या पेनिसिल्वानिया विद्यापीठात कार्यरत मूळच्या हंगेरीच्या प्राध्यापक कॅटलिन कारिको आणि अमेरिकन शास्त्रज्ञ ड्रू वेसमन हे या पुरस्काराचे मानकरी आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून आपण ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचा 25% अग्रिम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज नागपूर महानगर आणि जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी त्यांनी आज केली. यापूर्वी 2 दिवसांपूर्वी मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर जिल्ह्याचा दौरा केला होता. नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकावर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव असून त्यामुळे या पिकाचं नुकसान झालं आहे. तसंच अतिवृष्टी आणि बोगस रासायनिक खतं वापरल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. कृषीमंत्र्यांनी आज स्वतः शेताच्या बांधावर जात याची पाहणी केली. त्यांनी अडाळी, उमरगाव, पाचगाव, वीरखंडी या गावांना प्रामुख्यानं भेटी दिल्या. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ठिकठिकाणी त्यांना शेतकरी बांधवांनी विविध मागण्यांची निवेदनं यावेळी सादर केली. अनेक ठिकाणी त्यांनी ताफा थांबवून शेतांची पाहणी केली. यावेळी कृषीमंत्र्यांनी बांधावरच शेतकऱ्यांना आश्वस्त केलं. ते म्हणाले की यावर्षी राज्यात 1,70,00,000 शेतकऱ्यांनी विक्रमी पीक विमा काढला असून आंतरपिकाचा सुद्धा विमा काढण्यात आला आहे. राज्य शासनानं 1 रुपया शेतकऱ्याला भरायला सांगितला होता. उर्वरित विम्याचा प्रीमियम शासनानं भरला आहे. देशात हे पहिलंच उदाहरण आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या सर्वांना पीक विम्याच्या नुकसान भरपाईच्या देय रकमेची 25% रक्कम दिवाळीपूर्वीच खात्यामध्ये मिळणार आहे असं मुंडे यांनी स्पष्ट केलं. राज्यातील विविध समाजाचे आरक्षणाचे प्रश्न प्रलंबित असताना जातनिहाय जनगणना हाच एक उपाय आहे. त्यामुळे बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करावी आणि याचा कालबद्ध कार्यक्रम महायुती सरकारनं जाहीर करावा अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. जातनिहाय जनगणना करून सर्व माहिती लोकांसमोर मांडल्याबद्दल बिहार सरकारचं अभिनंदन करत वडेट्टीवार म्हणाले की काँग्रेसच्या काळात 2011 साली जातनिहाय जनगणना झाली होती. या जनगणना मध्ये प्रत्येक जातीचा डेटा गोळा केलेला आहे. ती माहिती उघड करावी ही मागणी राहुल गांधी यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांतील आरक्षण कायम राहावं म्हणून ही भूमिका मांडली. मात्र त्यातही सरकार वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. बुलढाणा तालुक्यात नांदुरा ते मलकापूर रस्त्याच्या लगत झोपडीत झोपलेल्या मजुरांना एका भरधाव आयशर ट्रकनं चिरडल्याची घटना आज पहाटे घडली. यात 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले. चिखलदरा तालुक्यातल्या मोरगाव इथले 10 मजूर रोजगाराच्या शोधात भटकंती करत नांदुरा इथं सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात रुजू झाले होते. वर्धा नांदेड नवीन रेल्वे लाईनचं कार्य प्रगतीपथावर आहे. 15 किलोमीटर लांबीच्या लाईनचं कार्य पूर्ण झालं असून त्यासाठी 1,800 कोटींच्या वर खर्च आला आहे. पूर्ण झालेल्या लाईनमध्ये वर्धा देवळी या विभागाचा समावेश आहे. देवळी ते कळंब हा टप्पा 23.61 किलोमीटरचा असून तो या वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. कळंब नांदेड कप्पा देखील प्रगतीपथावर आहे. वर्धा नांदेड नवीन लाईनची एकूण लांबी जवळजवळ 258 किलोमीटर आहे. नागपूरसह पूर्व विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे. याशिवाय पश्चिम विदर्भात यवतमाळमध्ये देखील आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. आगामी आठवडाभरासाठी पर्जन्यवृष्टीचा अंदाज नाही. दरम्यान येत्या काही तासात विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांना देशभरातून आदरांजली. स्वच्छता आणि सरकारी कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा यावर लक्ष केंद्रीत करणाऱ्या विशेष मोहिमेचा 3रा टप्पा आजपासून सुरू. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रिम जमा करणार असल्याची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची नागपूर जिल्ह्यातील शेतीच्या नुकसानाची पाहणी करताना माहिती. आणि बुलढाणा जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.